शिव पार्वतीचा बाळ आणि संपूर्ण जगताचे आराध्य दैवत गणपती गजाननाच्या आगमनाची आतुरता साऱ्यांनाच लागलेली असते. आणि या बुद्धिदात्या गणपतीने जसे सकलांना तारले तसे ज्यांना ज्यांना गर्वाची बाधा झाली त्याचे गर्वहरण कसे केले ते या गजराच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या जीवनामध्ये आई बापाला किती महत्त्व आहे हे गणपती गणरायाने साऱ्या जगाला पटवून दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला कधी सोडू नका. कारण देवाची पूजा करून कधी आई मिळवता येत नाही पण आईची पूजा करून देव नक्कीच मिळवता येतो हे गणपती गणरायाने साऱ्या जगाला दाखवून दिलेलं आहे. म्हणून सांगतो तुम्हाला,
आई बाप हित पृथ्वी मानुनी साक्षात घडविले दर्शन तू,
साक्षात घडविले दर्शन तू, साक्षात घडविले दर्शन तू.
परशुरामाचा उतरून गर्व.
हो बघा, परशुराम एकदा शंभूदेवाची भेट घेण्यासाठी कैलास पर्वतावरती आले. त्यावेळी गणपती गजानन बाहेर पहारेकऱ्याचा काम करत होता. परशुरामाला शंभूदेवांची भेट घ्यायची तीव्र इच्छा होती पण गणपती गाई परशुरामाला आतमध्ये जाण्याची परवानगी देत नव्हता. त्यावेळी परशुरामाचं आणि गणरायाचं तुंबळ अशा प्रकारचं युद्ध झालं आणि परशुरामाने काय केलं, आपल्या हातामधील धारधार परशु गणपतीवरती फेकला. आणि हा सारा प्रकार चालू असतेवेळी शंभूदेव बाहेर आले आणि पाहतात तर काय, परशुरामाने आपल्या हातातील धारधार परशुने गणपती गणरायाचा एक दातच तोडून टाकला. आणि हा सर्व प्रकार शंभूदेवाने पाहिला आणि परशुरामाला सांगितलं, अरे परशुरामा, हा परशु मीच तुला दिला आणि हा धारधार परशु तू माझ्या मुलावरतीच चालवण्याचं धाडस केलं. त्यावेळी परशुराम गणरायाला शरण जातात आणि परशुरामाला झालेला सर्व गर्व त्या ठिकाणी गळून पडतोय. बघा, म्हणून सांगतोय का,
परशुरामाचा उतरून गर्व टंका तुझा वाचोय.
गर्वाची बाधा जालाही लढली ढोल त्याचा वडवतोय. गर्वाची बाधा जालाही लढली ढोल त्याचा वडवतोय.
कर तू बुद्धिदाता सागणेश तू देशी सर्वाना आधार तू बुद्धिदाता सागणेश तू
देशी सर्वाना आधार तू बुद्धिदाता सागणेश तू देशी सर्वाना आधार बुद्धिदाता सागणेश तू
महाभारत हा ग्रंथ लिहूनी व्यासांचा आश्रय तू
लिहूनी व्यासांचा आश्रय तू लिहूनी व्यासांचा आश्रय तू
हो महाभारत हा ग्रंथ व्यासाने रचलेला आहे आणि त्याचं लिखाण जर कोणी केलेलं असेल तर ते बुद्धिदात्या गणरायाने केलेलं आहे. व्यासमुनी ज्या ज्या ठिकाणी थांबले त्याच्या ठिकाणी गणरायाने आपल्या पदरची अक्षर त्यामध्ये घालून ठेवलेली आहे. म्हणजे ग न आणि श ही अशी अक्षर आहे की त्या नावापासून गणेश ना आकार ना उकार ना वेलांटी अशा प्रकारची ही अक्षर म्हणजे गणरायाने आपल्या नावाला त्याच्यामधून गोंदून ठेवलेलं आहे आणि हे जगाला पटवून देण्यासाठी हा महाभारत ग्रंथ गणरायाने लिहिलेला आहे.
महाभारत हा ग्रंथ लिहून व्यासांचा आश्रय तू
लिहूनी व्यासांचा आश्रय तू लिहूनी व्यासांचा आश्रय तू
कुबेराचाही धन अहंकार कसा क्षणात निखळतोय.
हो बघा एकदा कुबेर कुबेर म्हणजे कोण तर देवांचा फायनान्सर म्हणजेच कुबेर आणि या कुबेराला एकदा धनाचा अहंकार झाला होता. एके दिवशी शंभूदेवाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी कुबेर शंभूदेवांच्या घरी जाऊन पोचला आणि शंभूदेवांना म्हणतायत की शंभूदेव आज तुम्ही माझ्या घराकडे जेवू येऊकच व्हा. तेव्हा शंभूदेव म्हणतात अरे बाबा माका काय टाईम नाही तू ह्या माझ्या गणपतीकच घेऊन जा. तेव्हा कुबेर म्हणता ओ एवढा जवान केलेला आता आता जेवतलो कोण ह्यो आता बारको पोरको जेवून जेवून जेवतलो किती तरी मनाक लागले चला बाबा जाऊया ह्या का घेऊन आणि पंक्तीवर पंक्ती उठल्यो पण काय गणपती उठाक तयार नाही. जेवढा जवान केलेला होता तेवढा सगळा सापला पण गणपती काय उठाक तयार नाही. तेव्हा कुबेराच्या डोक्यात प्रकाश पडलो की आपल्या गर्व झालो होतो आणि यो गर्व उतरूसाठीच शंभूदेवाने आपली परीक्षा घेण्यासाठी गणपतीक पाठवलेला. तेव्हा कुबेर उठलो आणि गणपतीच्या जाऊन पाया पडलो एका शरण गेलो बाबा देवा माका ह्यो जो गर्व झालेलो ह्या गर्वासून माका मुक्त कर. आणि अशा प्रकारे गणपतीने कुबेराला सुद्धा गर्व उतरवलेला आहे. म्हणून सांगतोय बघा आता ह्यो माझ्या जोडी खा बुवा जो समीर कदम त्याका सुद्धा काय गर्व कमी नाही तो सुद्धा गर्वानच भरलेलो पण बुवा तुका यात सांगान ठेवतोय जर माझ्या भानगडीत जर पडलंस तर तुका कसो सोलून काढीन तो बघ.
कुबेराचाही धन अहंकार कसा क्षणात निखळतोय
गर्वाची बाधा जलाही नळली धोलण्याचा म्हणतोय गर्वाची बाधा जलाही नळली धोलण्याचा म्हणतोय
पतिव्रतेची दुर्बुद्धी नडली.
हो बघा 14 चौकटीचा रावण महाबलशाली होता पण त्याला सुद्धा पतिव्रतेची दुर्बुद्धी नडली बघा. म्हणून बुवा तुला सांगतो वाईट कर्म सोडून दे आणि हरी नामाची कास धरून पुढे चालत राहा त्यातच तुझे कल्याण.
होता रावण तो महाबलशाली पतिव्रतेची दुर्बुद्धी नडली
होता रावण तो महाबलशाली पतिव्रतेची दुर्बुद्धी नडली होता रावण तो महाबलशाली पतिव्रतेची दुर्बुद्धी नडली
त्रिपुरासुर वधने शंभूशी मंत्राची युक्ती दिधली
शंभूशी मंत्राची युक्ती दिधली शंभूशी मंत्राची युक्ती दिधली
त्रिपुरासुर वधने शंभूशी मंत्राची युक्ती दिधली निघाली
शंभूशी मंत्राची युक्ती निघाली शंभूशी मंत्राची युक्ती निघाली
बैसोनी उंदरावर बाप्पा कसा गाला तसतोय बैसोनी उंदरावर बाप्पा कसा गाला तसतोय महिमा किती गाऊ देवा भजनी करतो तुझाच मी धावा तुझा महिमा किती गाऊ देवा भजनी करतो तुझाच मी धावा
तुझा महिमा किती गाऊ देवा भजनी करतो तुझाच मी धावा तुझा महिमा किती गाऊ देवा भजनी करतो तुझाच मी धावा
भक्त गणाना तुझ्याच चरणी
गर्वाची बाधा जलाई जडली